हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे घ्निश्च आपश्च मे वीरुधश्च ओषधयश्च मे कृष्टपच्यं च मे कृष्टपच्यं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्च एमश्च इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च इन्द्रश्च मे सोमश्च इन्द्रश्च मे सविता च इन्द्रश्च मे सरस्वती च इन्द्रश्च मे उषा च इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च इन्द्रश्च मे मित्रश्च इन्द्रश्च मे वरुणश्च इन्द्रश्च मे त्वष्टा च इन्द्रश्च मे धाता च इन्द्रश्च मे विष्णुश्च इन्द्रश्च मेऽश्विनौ च इन्द्रश्च मे मरुतश्च इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं च इन्द्रश्च मे यौश्च इन्द्रश्च मे दिशश्च इन्द्रश्च मे मूर्धा च इन्द्रश्च मे प्रजापतिश्च इन्द्रश्च मे
श्रीराम सर्वसाधकांना नम्र विनंती आहे जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आज आपल्याला सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। पूजनीय स्वामीजींचं साधकांच्या बाबतीत अतिशय जवळकीचं नातं होतं। नातेवाईकांच्या लग्नकार्यात कदापि न जाणारे स्वामीजी साधकांच्या छोट्या छोट्या कार्यात लग्न असो बारसं असो आवर्जून जात असत। ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे येरते मानी विधी पाळणा पुरते देवाची ती भूते म्हणोनिया। असं जे तुकाराम महाराज म्हणतात ते स्वामीजींचं अक्षरशः वागण्याचं तत्व होतं। एकदा बुधवारचं केंद्र झाल्यानंतर स्वामीजींनी मला जवळ बोलावलं आणि म्हणाले काय नाव काय ठेवणार आहेस तुझ्या मुलाचं। मी म्हणालो अजून काही ठरवलं नाही, आपल्यालाच विचारून ठरवायचंय। तेव्हा ते म्हणाले ठेव अनिकेत नचिकेत असं काहीतरी। मी त्यांना विचारलं यातलं नक्की कुठलं ठेवू, नचिकेत ठेवू का अनिकेत ठेवू। मग मिनिटभर थांबले आणि म्हणाले अनिकेत ठेव। मी म्हणालो चालेल। काही दिवसात बारसं करायचं ठरवलं। मी स्वामीजींकडे गेलो आणि त्यांना विचारलं स्वामीजी आपण बारशाला याल का। स्वामीजी म्हणाले, हो येईन, पण वेळ मात्र तू सोयीची ठेव. मी म्हटलं, स्वामीजी रविवारी अध्यात्म मंगल धाममध्ये सत्संग असतो सकाळी, तो सत्संग झाल्यानंतर चालेल का? विचार करून म्हणाले, चालेल, तेव्हा ठेव, आम्ही दोघं तेव्हा येऊ. मला अतिशय आनंद झाला. पौडफाट्याच्या लगत भरतनगर नावाची वसाहत आहे, तिथल्या वामन निवास या पवित्र वास्तूमध्ये 21 ऑगस्ट 1988 रविवार या दिवशी बारशाचा कार्यक्रम ठरला. त्याच दिवशी अध्यात्म मंगलधाममध्ये सत्संग होता. सकाळी 10:30 ते 11:30 अशी वेळ त्यावेळेस सत्संगाची असे. दुपारी ठीक 12 वाजता स्वामीजी आणि सरलाताई हे सद्भक्त रावत काकांच्या गाडीतून तिथे आले. सर्व नातेवाईक मंडळी जमली होती आणि स्वामीजी यायच्या आधी काही वेळ केंद्रातले माझे साधक मित्र सहकुटुंब तिथे आले होते. बाळाचा पाळणा नेहमीप्रमाणे फुलांनी वगैरे सजवलेला होता. स्वामीजी आणि सरलाताईंना बसण्यासाठी एक वेगळं आसन ठेवलं होतं. केंद्रातले माझे मित्र मकरंद, विजय, नाना, शशांक, सुनील, मकरंद, वजे हे सर्वजण आले होते. स्वामीजींनी मला विचारलं, काय रे पंकज कुठे दिसत नाही? मी म्हटलं, स्वामीजी तो अजून सत्संगावून यायचा असेल. ते म्हणले, नाही, तो सत्संगात नव्हता. मला खूपच आश्चर्य वाटलं, इतक्या गर्दीत त्यांच्या हे कसं बरं लक्षात आलं असेल. दुसऱ्या दिवशी मी पंकजला विचारलं, तर तो खरंच काही घरगुती अडचणीमुळे सत्संगालाही येऊ शकला नव्हता. स्वामीजींचं नकळत तिथे येणाऱ्या प्रत्येक साधकावर खूप लक्ष असायचं. स्वामीजींचं लक्ष म्हणजे तो नुसता दिसला की नाही असं नसे, तर तो त्या दिवशी कसा आहे, तो त्या दिवशी येतो कसा, बसतो कसा, उठतो कसा, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कसे असतात, या सगळ्याचं स्वामीजी एका सूक्ष्म पारखी नजरेने नेहमी अवलोकन करत असायचे. एखादा साधक किंवा साधिका त्यांना दिसली नाही तर ते त्यांच्या लक्षात राहायचं. जसं एखाद्या मातेला खूप मुलं जरी असली तरी प्रत्येक मुलगा, प्रत्येक मूल हे तिच्या लक्षात असतं, तसं स्वामीजींचं होतं. स्वामीजी आणि सरलाताईंनी अनिकेतला मांडीवर घेतलं. दोघांनाही एकदा त्याच्या स्वामीजींच्या आणि सरलाताईंच्या मांडीवर ठेवलं. खूप कौतुकाने ते त्याच्याकडे बघत होते. त्याच्या हातात स्वामीजींनी काहीतरी पाकिट वगैरे असं दिलं. मला म्हटले, अरे तुझ्या मुलाचं नाव काय ठेवलंय, सगळ्यांना कळलं का? सगळे जमले तिथे. माझ्या एकदम लक्षात आलं की आता कसं पाट्या वगैरे असतात, तसं तेव्हा पाट्या वगैरे लावायची काही पद्धत नव्हती. मग मी माईकवर जाऊन सांगितलं की या बालकाचं नाव अनिकेत असं ठेवण्यात आलेलं आहे. पण हे खरंच स्वामीजींनी सांगितल्यामुळे झालं. नंतर माझे 2-3 भाऊ मला म्हणाले, अरे बरं झालं तू सांगितलंच, नाही तर आम्हाला कळलंच नाही याचं नाव काय ठेवलं होतं ते. त्यानंतर सौभाग्यवती रेवतीला आणि चिरंजीव अनिकेतला मी घरी घेऊन आलो. साधारणपणे एकत्र कुटुंबात होतात तशा कुरबुरी आमच्यात होत होत्या. स्वामीजींना आम्ही जास्त या तक्रारी कधीच सांगितल्या नाहीत, पण खूपच अडचणी जेव्हा येऊ लागल्या तेव्हा स्वामीजींना सांगितलं की आम्ही काय करायला पाहिजे, एखादी भाड्याची जागा घेऊन आम्ही वेगळं राहू का? त्यावर स्वामीजी थोडे गंभीर झाले. समजुतीच्या स्वरात मला म्हणाले, तू भाड्यानी जागा घेशील पण तुला जागा इथे जवळ मिळणार आहे का? कुठेतरी कात्रजला जा, धायरीला जा, वडगावला जा, असं तुला करायला लागेल. असं करून तू वेगळा राहशील पण केंद्रात कसा येशील? तू दिवसभराचे तुझे उद्योग करशील आणि नंतर तुला केंद्रात यायला काही शक्तीच उरणार नाही. तुझ्या काकांचं तुझ्यावर प्रेम आहे, ते जरी तुझ्यावर रागवत असले तरी तू वेगळा राहिलेला त्यांना काही सहन होणार नाही. मग रेवतीकडे पाहत ते म्हणाले, जे होईल ते सहन करत राहायला आपण शिकलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींनी आपण लगेच इथून जातो तिथून जातो असं करायला लागलो की पलायनाची आपल्याला सवयच लागते. संध्याकाळच्या केंद्रात तुम्ही दोघांनीही तुमच्या छोट्या मुलाला घेऊन आलं पाहिजे. मग मला म्हणाले, हे बघ, तुम्ही दोघंही जरी केंद्रात आलात तरी तुमच्यातल्या एकानी आपल्या मुलाला सांभाळायचं. आपण लहान मुलं आणतो म्हणजे बाकीच्या साधकांना त्याचा त्रास होणार नाही याची तुम्ही सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. आणि सारखं तिला त्याच्याकडे देऊन तू केंद्रात बसायचं असं नाही करायचं. एकदा तू केंद्रात बस आणि एकदा तिला केंद्रात बसू दे. एकूण सगळ्यांचा स्वभाव लक्षात घेऊन स्वामीजींची ही सांगण्याची पद्धत माझ्या कायमची लक्षात राहिली. त्याच दरम्यान मला रजनीश आश्रमामध्ये फूड हायजीन म्हणजे अन्न सुरक्षेचा सल्लागार म्हणून काम मिळालेलं होतं. त्याविषयी मी स्वामीजींना विचारलं. त्यांनी मला ते मला म्हणाले, जा पण वेळ काय असणार? दिवसभर तू नोकरी करणार आणि संध्याकाळी केंद्र असतं. मी म्हणालो, रविवारी दुपारी आणि बुधवारी रात्री असं जावं लागेल. मग म्हणाले, बुधवारची वेळ काय? मी म्हणालो, बुधवारी रात्री आपलं संध्याकाळचं केंद्र झाल्यानंतर मग जायचं असं मी ठरवलं. ठीक आहे म्हणले. हे फूड हायजीन म्हणजे काय असतं? मी त्यांना म्हणालो, स्वामीजी रजनीश आश्रमात खूप पाश्चात्य लोक येतात, त्यांना आपल्या इथलं अन्न पातं, त्यांना खूप निर्जंतुक अन्न लागतं, त्यासाठी अन्नाची रोज एका विशिष्ट प्रकाराने तपासणी होते. ती तपासणी करण्याची छोटी प्रयोगशाळा असते. त्या प्रयोगशाळेची उभारणी करण्यासाठी आणि त्यात काम करणाऱ्या आश्रमातल्या मंडळींना प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून मी जातो. स्वामीजींनी संमती दिली. परंतु रजनीश आश्रम या एकंदरीत उपक्रमाबद्दलच त्यांच्या मनात काही मूलभूत शंका होत्या. तेथील वातावरण निश्चितच आपल्याला मानवणारं नव्हतं. तरीसुद्धा काही वर्षांपूर्वी जे प्रकार त्या ठिकाणी घडले तसे काही त्यावेळेस नव्हते. अनाचार, व्यसनाधीनता वगैरे प्रकारांना तिथे पूर्ण मज्जा होता. तेथील अन्नसुद्धा शाकाहारी होतं आणि अन्नसुरक्षेच्या बाबतीत मात्र ते लोक खूपच जागरूक होते. स्वामींशी एक दिवस बोलत असताना मी हे सर्व त्यांना सांगितलं. ते ऐकत असताना त्यांची अनास्था त्यांच्या देहबोलीतून प्रकट होतच होती. परंतु ते जे म्हणाले ते फार अंतर्मुख करणारं होतं असं मला वाटतं. त्यांनी मला विचारलं, तू रजनीशांना बघितलंयस का? मी नाही असं उत्तर दिलं. ते म्हणाले, त्यांचे शिष्य म्हणवणारे बहुतेक मंडळी कसं वागतात? काही वर्षापूर्वी त्यांना पुण्यातून गाशा गुंडाळून का जावं लागलं? ते भरे असतीलही सत्पुरुष, पण त्यांचे शिष्य कसे वागतात? सद्गुरू हा नेहमी त्याच्या शिष्यांवरून तपासला जातो. असं म्हणून ते शांत बसले. एक प्रकारे त्यांनी विषयाला वळण दिलं आणि म्हणाले, प्रत्येक शिष्यावर ही जबाबदारी असते की त्यानं आपल्या सद्गुरूंचं नाव खराब होईल, नाव कमी होईल असं वागू नये. आणि हे सर्व शिष्यांसाठी लागू असतं. इथे मी एवढी धडपड यासाठीच करतो आहे, आपण सर्व तुम्ही सर्व मुलांनी उत्तम शिष्य बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वामीजींचे हे विचार थक्क करणारे होते. मी अंतर्मुख झालो. मला असं वाटलं की स्वामीजी सद्गुरू आणि शिष्य या नात्यामध्ये आपण जितकी कल्पना करतो त्यापेक्षा खूप गंभीर आहेत, त्याबद्दल खूप जागरूक आहेत. स्वामीजींच्या शिष्य परिवाराविषयीची जी भूमिका होती तिचं मला पुन्हा एकदा खूप जवळून दर्शन झालं.
मिलिंनी जेव्हा स्वामीजींना वेगळी जागा घेऊन राहू का असं विचारलं तेव्हा स्वामीजी मिलिंदला असं म्हणालेले होते की तुम्ही सगळे जर माझ्यापासून दूर राहिलात तर माझ्या अडचणीच्या वेळेला मी हाक मारणार कोणाला, हो की नाही? तू माझ्या जवळ असलेलं चांगलं असं म्हणाले. मिलिंनी ते ऐकलं आणि नुसतं ऐकलं असं नाही, त्यांनी स्वामीजींच्या आजारपणात देखील तशाच रीतीने वर्तन केलं आणि स्वामीजींच्या आपण जवळ राहायचं असं स्वामीजींचा शब्द मी त्यांचा गुरुबंधू असलो तरी देखील मला स्वामी मानून तशाच रीतीने आज तागायत ते निभावत आहेत असं मला वाटतं. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर देखील अनेक अडचणीच्या केंद्राला आलेल्या अडचणीच्या प्रसंगी त्यांनी स्वामीजींच्या कार्याला पोषक अशी भूमिका कायम घेतली असं मला जाणवतं. रजनीशांच्या आठवणीवरून माझी एक रजनीशांच्या बाबतची आठवण. मी प्रवचन करायला लागल्यानंतर सुरुवात केल्यानंतर केंद्रामध्ये 1991 साली आपल्या केंद्रातल्या केंद्रात येणाऱ्या एका ज्येष्ठ भगिनींनी एखाद्या वर्षात नंतर 92-93 साल असेल मला बोलवून त्यांच्याकडची बरीच रजनीशांची पुस्तकं मला दाखवली घरी बोलवून आणि ही ती मी घ्यावीत असं मला सांगितलं. कारण प्रवचन करताना याचा तुला खूप उपयोग होईल असं त्या म्हणाल्या. खरं म्हणजे तेव्हा मी लोकमान्य विनोबा आचार्य थोडं बहुत स्वामीजींची प्रवचनं आणि संतांचं म्हणजे गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं अशा प्रकारचं वाङ्मय याच्यावर आधारित विचारधारा बनवून विनोबा स्वामीजींची जी पठडी लक्षात आहे ती लक्षात घेऊन नाथ संप्रदायाची अशी माझी विचारधारा नक्की केलेली होती आणि तशी प्रवचनं मी करत असे. पण त्यांच्या आग्रहाखातर मी ती पुस्तकं घरी घेऊन आलो, ती उघडून तेवढी वाचलीही नव्हती. तर स्वामीजींकडे मंगळवारी आम्ही जात, दर 15 दिवसांनी येणाऱ्या मंगळवारी आम्ही जात असू, तर जाण्याचा प्रसंग आला. आणि त्या दिवशी स्वामीजी रजनीशांबद्दल तिटकाऱ्यांनी माझ्याशी अचानक बोलायला लागले, तिटकाऱ्यांनी, की त्यांनी त्याच्या जीवनाचा नाश करून घेतला. वयाच्या काय 65-67 वर्षी बहुधा ते गेले. आणि नेमक्या ठिकाणी आपलं वचन फिरवून, शास्त्रीय वचन फिरवून, अनैतिकतेला ते कसे प्रोत्साहन देतात याचे त्यांनी मला दाखले दिले. आणि असंच म्हणाले की कुठेही थारा नाही म्हणून शेवटी पुण्यात यायला लागलं, तेव्हा रजनीश गेलेले होते अशी माझी कल्पना आहे. मी स्वामीजींना विचारलं की अमुक अमुक भगिनींनी मला रजनीशांची पुस्तकं दिली असं तुम्हाला समजलं आणि म्हणून तुम्ही मला माझ्याशी असा विषय बोलताय का, त्याच्यावर ते हो असं म्हणाले. माझ्या असं लक्षात आलं की आपण किती सावध राहायला पाहिजे, कोणीतरी बोलून आपल्याला प्रेमानी जे देत आहे ते, आणि मग नंतर स्वामीजींची मतं माहीत असून मला दिली, आणि मग नंतर स्वामीजींकडून मला या सगळ्या गोष्टी ऐकवल्या, असं घडलं. पण एक नक्की की स्वामीजींची त्याबद्दल अशी मतं आहेत असं समजल्यानंतर मग परत त्या वाटेला फारसं जायचा. ते मला म्हणाले की वाचावं, पण ते नेमके कुठं वळवतात गोष्ट हे समजणं गरजेचं आहे, नाहीतर आपलं जीवन कसं तरी भरकटत जाण्याचा संभव आहे असं म्हणाले. मी त्यांना म्हटलं मग मी ही पुस्तकं सगळी वाचायला हरकत नाही, पण ते नेमकं कुठं आपल्या भारतीय तत्वज्ञानापेक्षा वेगळं घेऊन जातात ते लक्षात येणं गरजेचं आहे असं म्हणाले. ते जर नसेल तर वाचूच नाहीये असं मला म्हणालेले होते. डॉक्टर या एक अभंग म्हणून.
हरि भजना वीण काळ घालवू नको रे, हरि भजना वीण काळ घालवू नको रे. दोरीच्या सपा भिवनी भवा भेट नाही जीवाशिवा, दोरीच्या सपा भिवनी भवा भेट नाही जीवाशिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हरिभजना वीण काण घालवू नको रे विवेकाचे ठरेल बोल विवेकाचे ठरेल बोल ऐसे बोलावे बोल विवेकाचे ठरेल बोल ऐसे बोलावे बोल आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे कालवू नको रे हरिभजना वीण काण घालवू नको रे संत संग तिने उमज संत संग तिने उमज आणुनी मनी पुरते समज संत संग तिने उमज आणुनी मनी पुरते समज अनुभवा वीण मान हरवू नको रे अनुभवा वीण मान हरवू नको रे हरिभजना वीण काळ घालवू नको रे सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती ज्ञान ज्योती ज्ञान ज्योती सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती तेथ कैसे दिवस राती सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती तेथ कैसे दिवस राती तया विण नेत्रपाती तया विण नेत्रपाती हालवू नको रे हरिभजना वीण काळ घालवू नको रे हरिभजना वीण काळ घालवू नको रे
हरे हरे वा एका साधकाचं एक निवेदन आहे बर का याच्यात प्रश्न कुठं नाहीये या वर्षाच्या सुरुवातीला मी अन्नाबाबत काही संकल्प केले होते अन्नाबाबत एकही तक्रार करायची नाही अन्नाबाबत हवं नको हे बंद करायचं आणि जे समोर येईल त्याचं ग्रहण करायचं आणि अन्न ग्रहण करताना त्याचा आनंद न घेता ते ग्रहण करायचं असं म्हटलेलं आहे तिसऱ्या संकल्पाबाबत माझी काही ठाम मते आहेत आणि ती अनेक डॉक्टर लोकांना किंवा इतर अनेक लोकांना मान्य होणार नाही पण माझी भूमिका ठाम आहे असं ते म्हणतात यामागची भूमिका अशी की जे काही अन्न आपण ग्रहण करतो ते दुसऱ्या जीवाची हत्या करूनच ग्रहण करतो मग ते जेवण शाकाहारी असले तरी जीवो जीवस्य जीवनम हेच सत्य आहे अशा वेळी एका जीवाची हत्या केल्यानंतर त्याचे ग्रहण अत्यंत आनंदाने आणि चवीने करणे हे मला चूक वाटतं शरीर धारणेसाठी जीवाची हत्या करण्याखेरीज पर्याय नाही पण त्यातून आनंद घेणं ही भूमिका अनाकलनीय आहे हा संकल्प करण्यापूर्वी मी अनेक वर्षे म्हणजे 4-5 वर्षे यावर विचार केला होता आणि त्या विचारांती मी ही भूमिका घेतली मला भीती होती की मी अशा प्रकारे विचार करायला लागलो तर रोजचं जगणं विचित्र होईल साध्या गोष्टीतला आनंद निघून जाईल आपण संसारी आहोत संन्यासी नाही वगैरे वगैरे पण हे विचार टिकले नाहीत आणि या संकल्पाचा विचार पक्का झाला आता हा संकल्प राबवित असताना कधी कधी मी अयशस्वी होतो, म्हणजे चव आवडते पण संकल्प असल्याने त्यावर थोडे बहुत नियंत्रण ठेवता येते। आता जवळजवळ एक वर्ष झाल्यापासून मला याचा त्रास होत नाही, पण ज्या जीवाची हत्या करून अन्न बनवले जाते त्या जीवाबद्दल अत्यंत कृतज्ञतेची भावना असते आणि अन्न टाकून देण्याचे प्रमाण कमी झाले आहे। अजूनही अनेक संकल्प डोक्यात आहेत याच धरतीवरचे, की ज्याला लोक म्हणतील की काय संन्यास घ्यायला निघाला आहेस का। हा संकल्प राबविल्यावर मात्र आत्मविश्वास वाढला आहे आणि एकूणच हवे नको जीवनातून वर्ज्य करणे शक्य आहे असा विश्वास निर्माण होतो आहे। असे संकल्प करावेत की नको, इंद्रिये त्यांचे विषय, त्या विषयाबद्दल असलेली अभिरुची या गोष्टी दूर झाल्या नाहीत तर पुन्हा जन्माला येण्याखेरीज पर्याय नाही आणि पुनर्जन्माबाबत मी अत्यंत अनुत्सुक आहे आणि दिवसेंदिवस हातात असलेला काळ निसटून जातो आहे। आता नाही करायचं तर कधी या भावनेतून हे प्रयोग चालू आहेत। याच्यात कोणताही प्रश्न नाही, तरी देखील याबद्दल काही बोलावं असं मला वाटतं। अन्नाबद्दल एकही तक्रार करायची नाही, अन्नाबाबत हवं नको हे बंद करायचं आणि जे समोर येईल त्याचं ग्रहण करायचं, अन्न ग्रहण करताना याचा आनंद न घेता ते ग्रहण करायचं असं म्हटलेलं आहे। आपण जे भोजन करतो ते भोजन हे जठराग्नीला समर्पण होतं आहे, यज्ञ चाललेलं आहे, अशा समर्पण भावनेनी भोजन करावं। भूक लागल्यानंतर आनंदाशिवाय जेवतो हे अशक्य आहे, हे सगळं जरी लिहिलेलं असलं तरी देखील कडकडून भूक लागलेली आहे आणि जेवताना आनंदाशिवाय जेवतो आहे हे प्राणी मात्राला, मनुष्यही प्राणीच आहे। आपण लिहितो बरच पण ती अशक्य कोटीतली गोष्ट आहे। उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म या भावनेनी आपण जेवण करायला हवं आणि हे जे यज्ञ कर्म आहे हे यज्ञ कर्म केवळ आपण जठराग्नीमध्ये अन्न ढकलतो एवढंच यज्ञ नाहीये, तर आपल्यापर्यंत जेवण येण्यासाठी म्हणून देखील परमेश्वरांनी निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये व्यापक अर्थाने यज्ञच चाललेला आहे। सूर्य आपल्या सगळ्या शक्तीनिशी आपल्याला तेज, प्रकाश, उष्णता देत असतो तेव्हा तो स्वतःच्या शक्तीचा एक प्रकारे व्ययच करत असतो। यज्ञ आहे सूर्यानी उगवणं, हा यज्ञ आहे सूर्याचा। आणि पाणी आपल्यातला काही भाग काढून देतं, समर्पित करतं, हा यज्ञच आहे। वारे ते तुमच्या आमच्यापर्यंत घेऊन येतात मेघांना, मेघ बरसतात आपल्यापाशी आहे ते सगळं सोडून देतात, हा यज्ञच आहे। ते पाणी आपल्या स्वतःला हरवून एका बीजाचं पोषण करतं, त्या बीजामध्ये भरून राहतं आणि औषधी म्हणजे वनस्पती निर्माण होते, हा यज्ञच आहे। जिथे राबती हात तेथे हरी, नसे राऊळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी, शेतकरी कष्ट करत असतो हा यज्ञच आहे। त्याच्या पोटापुरतं किती लागतं त्याला, व्यापक अर्थाने समाजाची सेवाच करत असतो, यज्ञ करत असतो, समर्पण भावनेनी करत असतो। तसं म्हटलं तर त्याचा मोबदला त्याला अतिशय अल्प मिळतो इतर वस्तूंच्या तुलनेनी अति अल्प मिळतो. आणि ही आपल्या इथल्या शेतकऱ्यांची तर फारच मोठी शोकांतिका आहे असं मला वाटतं. मी असा एक विनोद वाचलेला होता की वडील काही कारणांनी बाहेर जायचं होतं म्हणून केमिस्टच्या दुकानात आपल्या मुलाला तिथं बसवून गेले. वडील परत आले 10 मिनिटांनी तेव्हा तो म्हणाला की ही एवढी गोळीची स्ट्रीप आहे ती मी 6 रुपये 50 पैशाला विकली ते बरोबर आहे ना. ते सगळं पाहतात आणि म्हणतात अरे 65 रुपयाला विकायला पाहिजे होती. तो म्हणतो की मी तुमचं फार मोठं नुकसान केलं. ते म्हणाले तरीही आपल्याला 3 रुपये फायदा झालाय. शेतकऱ्याचं होणारं जे नुकसान आहे आपली अत्यंत गरजेची गोष्ट औषध कंपन्या याच्यातलं एक्झॅगरेशन काढून टाका. 3 रुपये आणि 65 रुपयाला विकणं 3.5 रुपये आणि 65 रुपयाला विकणं एक्झॅगरेशन काढून टाका. पण जीवनावश्यक म्हणून जे अन्न आहे त्या तुलनेनी बाकी सगळ्या गोष्टी फार महाग आहेत. त्याच्याकरता आपण वारेमाप खर्च करतो अगदी कपड्या लत्त्यापासून सगळ्या गोष्टी. पण शेतकरी यज्ञ करत असतो. ते आपल्यापर्यंत येतं धान्य आपल्या घरी देखील आपल्या पोटात ते अन्न जाईपर्यंत आपल्या घरातली जी स्त्री असते आई असेल बहीण असेल पत्नी असेल तर ते समर्पण भावनेनी सेवेनी हे काम करत असतात. आणि तेव्हा आपल्या पानामध्ये येतं. एवढ्या प्रकारच्या यज्ञामधून आपल्या समोर आलेलं आहे ते पाहताना आपल्याला आनंद व्हायला काही हरकत नाहीये. समाधान व्हायला काही हरकत नाहीये. आणि त्या विश्वप्रपंच जो चालवतो आहे त्याचाच एक घटक असलेला मी माझ्या कर्मांनी त्याच्या विश्वप्रपंचाला हातभार लावणार आहे म्हणून ते अन्न माझ्या पोटात जात आहे तोही यज्ञ आहे. अशा मोठ्या व्यापक यज्ञाचा आपलं भोजन हा एक यज्ञ आहे. या यज्ञातून आपल्याला काय हवं आहे? आपल्या शरीराला पुष्टी तुष्टी हवी आहे, उत्साह हवा आहे, ज्याला पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतात तशी हवी आहे, त्याच्यात आनंद येतो. एक खरं की आपल्या चवीकरता आपण काही पदार्थ जास्त खातो. डॉक्टर ज्याला खोटी भूक आणि खरी भूक बरोबर आहे ना असं म्हणतात. मुलगा घरी येतो म्हणतो माझं बाहेर खाऊन झालेलं आहे आज मी काही खाणार नाही. आणि आई म्हणते की मी बटाटेवडे आज नेमके केलेले आहे. तो म्हणतो असू देत मग दे 2-4. ही खोटी भूक असते. खोटी भूक आणि खरी भूक. परमार्थी माणसापुरतं जर बोलायचं झालं तर परमार्थी माणसाने सावध राहून भोजन करणं हे बरोबर आहे. विनोबाही म्हणतात की भोजन रुचकर असावं बरं का. आणि मी ग्रहण करताना ते अस्वाद वृत्तीने ग्रहण करावं असं ते म्हणतात. त्याच्यातल्या स्वादाकडे लक्ष न देता मी ग्रहण करावं. पण रुचकर असल्यामुळं आणि घरी बनवलेलं प्रेमानी बनवलेलं असल्यामुळं मनाचंही पोषण चित्त बुद्धीचंही पोषण त्याच्यातून होईल. आणि रुचकर असल्यामुळं म्हणजे त्याच्यात काही रस असल्यामुळं माझ्या शरीराचंही पोषण होईल. आणि अस्वाद वृत्तीनी म्हणजे कुठल्याही एका पदार्थाबद्दल अशी अतिभूमिका न ठेवता आपल्या आतल्या भूकेकडे लक्ष ठेवून जेवल्यामुळं आणि कुठल्याही एका स्वादामध्ये न रमता जेवल्यामुळं माझ्या मनाची आध्यात्मिक रीतीने तयारी होईल असं विनोबा म्हणतात. असं भोजन मी पसंत करतो. ही जी ठाम मतं आहेत की जीवाचीच हत्या होते, मग शाकाहारी देखील पर्यायाने मांसाहारी आहेत, हे न जाणो आपला मांसाहार लपवण्यासाठी केलेली युक्ती नसावी म्हणजे झालं. परमार्थ करण्यासाठी आहार विहार याच्या संबंधीचे जे नियम आहेत ते मात्र पाळावेत. फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट असं म्हणतात तसं जरूर नसावं. तुम्ही भाजी खाता म्हणजे काय मांसाहारच आहे, तुम्ही दूध पिता म्हणजे मांसाहारच आहे, मग काय झालं खा ही तंगडी असं असता कामा नाही. दूध पाणी स्वामीजी म्हणायचे की यत्ता म्हणजे चहा, याच्यापेक्षा वरचं पेय नको. अखाद्य तसलं खाद्य आणि तसलं पिणं हे मुळीच नको. जीवो जीवस्य जीवनम हे जरी मान्य असलं तरी देखील याच्यात बरेच श्लेष निघतात म्हणून मला ज्यांनी प्रश्न विचारला त्या व्यक्तीबद्दल काही माहिती नाही. पण ज्या तऱ्हेनी हे आर्ग्युमेंट पुढे चाललंय त्या अर्थी कोणाच्या तरी मनात असं येईल, जरी त्यांच्या मनात नसलं तरी, की जीवाची हत्या करून जीवानी जगायचं असं जर असेल तर आपण हत्या ज्याची केली त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगली म्हणजे झालं. हाही कठोरच विचार आहे. जर मांसाहार आपण करत असू तर मात्र या आर्ग्युमेंट मधून तशी सुटका परमार्थामध्ये होऊ शकत नाही हे आपण लक्षात घेऊ. पर्याय मी जाता जाता एक मुद्दा आला म्हणून मी सांगितलं, हे करत असतील असं नाही. बाकी आता वनस्पतींनाही जीव आहे हे सिद्ध झालेलं आहे, वृक्षालाही जीव आहे, आपण जी भाजी खातो त्यालाही तो जिवंत पदार्थ आहे, कारण तो जर तसाच पडला तर त्याच्यातून काय वेगवेगळं काहीतरी निर्माण होतं, त्याचं फर्मेंटेशन एकदा व्हायला लागलं की त्याच्यातूनच त्याच्यात असल्यामुळं त्याच्यातून जीव आळ्या वगैरे काय असेल ते, जसं गव्हातूनच पोरकिडे निर्माण होतात ते जिवंतच आहे. ते चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या स्वरूपात आपण खावं आणि याबाबत आर्ग्युमेंट करण्यापेक्षा परमार्थ ज्यांनी यशस्वी केलेला आहे असे स्वरूपानंदांसारखे, ज्ञानेश्वर महाराजांसारखे, तुकोबांसारखे, स्वामीजींसारखे असे जे संत आहेत त्यांनी जे अन्न ग्रहण केलं तर ते आनंद न ठेवता आणि काय जीवच जीवाला खातोय म्हणून आपलं भाजीबद्दल कृतज्ञता असं एवढा हलका विचार त्याच्यामध्ये नको करायला असं मला वाटतं. कुठल्याही गोष्टीचा अति विचार जर केला तर जगणं मुश्किल होईल. जीवो जीवस्य जीवनम हे कशाही रीतीने फिरवता येणार नाही. जसं आपण श्वसन करतो त्या श्वसनामध्ये आपल्या घ्राणेंद्रियांमध्ये देखील हवा गाळून यावी, थोडी बहुत गाळून यावी. आता हे पुण्याचं प्रदूषण गाळून आत जाणं शुद्ध हवा हे अशक्य आहे, पण सामान्यत हवा शुद्ध यावी म्हणून केस आहेत असं, आणि त्या केसातून गाळून शुद्ध हवा आत जाते. मग ही जी शुद्ध हवा आत जाते त्याच्यात काही जंतूही जातात आणि ते तडफडून मरतात, मग श्वास नाही घ्यायचा. याच्यावर उपाय म्हणून जैनांनी नाकाच्या समोर एक वस्त्र असावं असं ठरवलं. तरी देखील शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे त्याच्यातूनही गाळून काही जीवजंतू आत प्रवेश करतात. एवढंच नाही तर आपलं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये आपल्या शरीराला उपयुक्त असे कित्येक बॅक्टेरिया आहेत, शरीराला उपयुक्त असे जीवाणू आहेत आणि ते त्यांच्या ठिकाणी जगत असतात म्हणून आपण जगतो, याचा अतिविचार करू नये. म्हणजे डॉक्टरांना वगैरे विचारलं हे ठीक आहे आणि कोणाला मतं मान्य झाली कोणाला मान्य नाही झाली, पण आपण जे जगतो आपण जे खातो त्याच्यावर आपल्या शरीरातले आतले जीवाणू जगत असतात. आपण जगतो याचा अर्थ पेशी जगत असतात, त्या जिवंत आहेत. जीवो जीवस्य जीवनमचा अर्थ कसंही हणा आणि मग त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, प्राणीमात्रांना हा तर नाहीच नाही. आणि त्याच्या बरोबरीने अतिविचार न करता हे सगळं जीवन असं एकमेकांवर अवलंबून भगवंतांनी बनवलं एवढं समजण्यापुरतं ते आहे. हा विचार इतका पुढे गेलेला आहे काही देशांमध्ये. नको इथं सांगायला नको. आपल्याला ऐकवणार देखील नाही. म्हणून समाधानानी जेवावं. ते जे अन्न आहे ते पूर्ण ब्रह्म आहे. भगवंतांनी निर्माण केलेल्या विश्वचक्रामध्येच अन्न देखील आहे आणि प्रत्येक प्राणी मात्र जसं आपलं अन्न सेवन करतो तसं परमार्थतः परमार्थ करण्यासाठी मन बुद्धी अंतःकरण निर्मळ राहण्यासाठी शाकाहार केवळ करणं आणि मग त्याच्यात श्लेष न काढता, ती जीवाची हत्या आहे वगैरे असे श्लेष न काढता आपण आपल्या चित्तशुद्धीच्या दृष्टीने व्यापक विश्वयज्ञ आपल्या भोजनामध्ये आठवावा आणि हरिस्मरणपूर्वक जेवण करावं भोजन करावं. तो हरीच आनंद स्वरूप आहे. फक्त मगाशी म्हटलं तसं जसं ते विनोबांनी सांगितलं की आपली पारमार्थिक उन्नती होण्यासाठी म्हणून पारमार्थिक विचार बळकट होण्यासाठी म्हणून असं घरी शिजवलेलं रुचकर उत्तम पौष्टिक असं अन्न हे असावं की त्यामुळे शरीर मजबूत होईल साधनेला आणि आपल्या कर्मांकरता ते उपयोगी येईल आणि अस्वाद वृत्तीने जेवल्यामुळे पुढे फलत्याग आहे कर्माचा कर्म करत असताना. अशा सगळ्या गोष्टी चा अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी मन तयार होण्यासाठी आपण एवढं करू शकलो पाहिजे. हे अस्वाद वृत्ती ते जे म्हणतात ती आणि प्रत्येक घास घेत असताना परमेश्वराचं स्मरण करून घेणं किंवा मध्येच जेवणातला एक थोडासा भाग हे परमात्म्याला आहुती पडते आहे, मधला मी देह देखील काढून टाकून ब्रह्मार्पणम ब्रह्म हविहि ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना अशा प्रकारचं थोडंसं स्मरण जरी केलं तरी चित्तशुद्धीला ते पुरतं असं आपण करावं. त्यांनी जो केलेला विचार आहे त्या विचारामध्ये मी थोडी भर घातली. तसंच या विचाराचा कोणी कसाही फायदा घेऊ नये कुठल्याही सेवनाकरता म्हणून मांसाहार आणि शाकाहार याच्याबद्दल बोललो. कारण उत्तर ऐकत असताना अनेक प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून केवळ मी बोललो. आहाराच्या संदर्भातला जो विचार आहे तो विचार इतका हळूहळू सूक्ष्म होत जातो. बापूजी म्हणजे महात्मा गांधी रोज काही बदाम काही मनुका असं खात असत आणि काही अन्न सेवन करत असत. त्यांनी सत्याचे प्रयोग त्यांनी असं ठरवलं की याच्यातलं शरीराला उत्साह देणारं शक्ती देणारं हे ऑप्टिमम आपण शोधू. म्हणून जर काय एका संख्येने खात असतील त्याच्यापेक्षा कमी खाऊनही तेवढाच परिणाम साधतोय का, त्याच्यापेक्षा कमी खाऊनही तेवढाच परिणाम साधतोय का, इथपर्यंत जेवण सेट करायचं असं त्यांनी ठरवलं. असा खूप शुद्धतेचा आणि अतिआहार टाळण्याचा विचार जरूर करता येऊ शकतो. स्वामीजीही ते प्रवचनांमध्ये कधी कधी सांगत असत की मनुष्य जे जेवतो त्याच्यातलं ते असं म्हणायचं की एक तृतीयांश शरीराकरता जेवतो आणि दोन तृतीयांश डॉक्टरांना देण्यासाठी जेवतो असं म्हणायचं. म्हणून आपलं जे जेवण आहे तर ते कमी कमी करण्याचा आणि कमी जेवणामध्ये आपल्याला तो परिणाम साधेल. शक्ती धृती उत्साह या सगळ्या गोष्टी साधतील हेही पाहायला पाहिजे. नाहीतर कमी जेवणाच्या नादामध्ये पडून राहिलेला आहे, अनुत्साह आहे, उठावंसं वाटत नाही, अशी स्थिती साधकाची होता कामा नाहीये. या तऱ्हेने या भोजनाचा विचार स्वामीजी देखील सांगत असत. हा जरी प्रश्न नव्हता तरी दोन तीन प्रश्न सुरुवातीला विचारून एक निवेदन केलेलं होतं ते मला असं वाटतं की माझी त्याच्यावर मतं कदाचित समजण्यासाठी केलं असावं म्हणून मी त्या संदर्भात बोललो. ये अमृता एक अभंग म्हण.
सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझे आणि काही इच्छा आम्हा नाही साड. तुझे नाम गोड विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम मंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग. आए काजी तुम्ही भक्त भागवत आए काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा सत्य करा विष्णुमय जग विष्णुमय जग. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे पूजनाचे विष्णुमय जग विष्णुमय जग तुका म्हणे का देहाचे अवयव तुका म्हणे का देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे भोग पावे विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग
वाह एक दोन मिनिट आपण शांत बसू हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु हरी हरी राम 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 बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि
श्री राम।